फिल्म एका 30 ते 35 वर्षाच्या महिलेपासून सुरू होते, जिचे नाव आहे सोनिया. तिने स्वयंपाकाची संपूर्ण तयारी केली आहे. तिने जेमिनी सनफ्लावर ऑइल कढईमध्ये ओतले आणि कॅमेराकडे पाहून गुणगुणत आहे. ती जेव्हा गात असते तेव्हा त्याच्याशी संबंधित ॲक्शन करते आणि पुरी भाजी बनवणे सुरू करते. आपल्याला दिसून येते की ती फोनवर स्वतःचा व्हिडिओ बनवत आहे. एका चिटवर लिहिलेल्या लाईन्स ती वाचत आहे आणि बोलत आहे, आतापासून सोपे आहे स्वयंपाक करणे, फक्त आपल्याला गुणगुणायच्या आहेत रेसिपीज.